पवित्र शास्त्र बायबल वाचन कार्यक्रम फिलिप्पीकरास लिहिलेलं पत्र अध्याय तीन मराठी फिलिप्पीकरास लिहिलेलं पत्र अध्याय तीन फिलिप्पीकरास लिहिलेलं पत्र अध्याय तीन ख्रिस्तप्राप्तीपुढे जात कुळ पुण्य वगैरे बाह्य हक्कांची किंमत काहीच नाही ख्रिस्तप्राप्तीपुढे जात कुळ पुण्य वगैरे बाह्य हक्कांची किंमत काहीच नाही बंधुजन हो आता इतकेच सांगणे आहे की प्रभूमध्ये आनंद करा अशा गोष्टी तुम्हास लिहिण्यास मी कंटाळा करीत नाही आणि त्या तुम्हास दृढ करणाऱ्या आहेत त्या कुत्र्यांविषयी सावध असा त्या दुष्कर्म्यांविषयी सावध असा केवळ दैहिक सुंता झालेल्या लोकांविषयी सावध असा जे आपण परमेश्वराच्या आत्म्याने सेवा करणारे ख्रिस्त येशूविषयी अभिमान बाळगणारे व देहावर भरोसा न ठेवणारे ते आपण सुंता झालेलेच आहोत तरीही देहावरही माझा भरोसा आहे जर दुसऱ्या कोणाला देहावर भरोसा ठेवावा असे वाटते तर मला अधिक वाटणार मी तर आठव्या दिवशी सुंता झालेला इस्रायल जातीचा बन्यामिन वंशाचा इब्रियांचा इब्री नियमशास्त्राच्या दृष्टीने परुषी आस्थेविषयी म्हणाल तर मी मंडळीचा छळ करणारा नियमशास्त्रातील नीतिमत्वाविषयी निर्दोष ठरलेला असा आहे ख्रिस्तप्राप्तीकरता पौलाला लागलेली उत्कंठा ख्रिस्तप्राप्तीकरता पौलाला लागलेली उत्कंठा तरी ज्या गोष्टी मला लाभाच्या होत्या त्या मी ख्रिस्तामुळे हानीच्या असा समजलो इतकेच नाही तर ख्रिस्त येशू माझा प्रभू याजविषयीच्या ज्ञानाच्या श्रेष्ठत्वामुळे मी सर्व काही हानी असे समजतो त्याच्यामुळे मी सर्व वस्तूंची हानी सोशली आहे आणि त्या केरकचरा असा लेखतो यासाठी की मला ख्रिस्त हा लाभ प्राप्त व्हावा आणि मी त्याच्या ठाई असलेले असे सापडावे माझे नीतिमत्व नियमशास्त्राच्या योगे मिळालेले नाही तर ते ख्रिस्तावरील विश्वासाने म्हणजे परमेश्वरापासून विश्वासाने मिळणारे नीतिमत्व असे आहे हे अशासाठी की तो त्याच्या पुनरुत्थानाचे सामर्थ्य व त्याच्या दुःखाचे भागीपण ही मी त्याच्या मरणाला अनुरूप होऊन समजून घ्यावी म्हणजे मी कसे तरी मृतांचे पुनरुत्थान मिळवावे मी इतक्यात मिळविले किंवा इतक्यात मी पूर्ण झालो असे म्हणत नाही तर ज्यासाठी ख्रिस्त येशूने मला आपल्या कह्यात घेतले ते मी आपल्या कह्यात घ्यावे म्हणून मी त्याच्या पाठीस लागत आहे बंधुजन हो मी अद्याप ते आपल्या कह्यात आणले असे मानित नाही तर मागील गोष्टींकडे दुर्लक्ष करून व पुढील गोष्टींकडे लक्ष लावून ख्रिस्त येशूमध्ये परमेश्वराचे जे वरील पाचारण त्यासंबंधीचा पण जिंकण्यासाठी मर्यादेवरील खुणेकडे धावतो हेच एक माझे काम आहे तर जितके आपण प्रौढ आहो तितक्यांनी हाच भाव धरावा आणि तुम्ही एखाद्या गोष्टीविषयी दुसरा भाव धरला तरी परमेश्वर तीही तुम्हाला प्रकट करीत इतकेच की आपण ज्या नियमाने इतकी मजल मारली त्याच नियमाने पुढे चालावे पौलाचे अनुकरणीय उदाहरण पौलाचे अनुकरणीय उदाहरण बंधुजन हो तुम्ही सर्वजण माझे अनुकरण करणारे व्हा आणि आम्ही तुम्हास कित्ता घातल्याप्रमाणे जे चालतात त्याचकडे लक्ष असू द्या कारण मी तुम्हास बहुत वेळा सांगितले व आताही रडत रडत सांगतो की पुष्कळ जण ख्रिस्ताच्या वधस्तंभाच्या वैऱ्याप्रमाणे चालणारे आहेत नाश हा त्यांचा शेवट पोट हा त्यांचा परमेश्वर आणि लाज हे त्यांचे गौरव आहे त्यांचे चित्त पृथ्वीवरील गोष्टीवर असते ख्रिस्ती नागरिकत्व स्वर्गीय आहे ख्रिस्ती नागरिकत्व स्वर्गीय आहे आपले नागरिकत्व तर स्वर्गीय आहे तेथून प्रभू येशू ख्रिस्त हा तारणारा असा येईल याची आपण वाट पाहतो ज्या सामर्थ्याने तो सर्वच आपल्या स्वाधीन करण्यास समर्थ आहे त्या सामर्थ्याने तो तुमचे आमचे नीच अवस्थेतील शरीर स्वतःच्या गौरव अवस्थेतील शरीरासारखे व्हावे म्हणून त्याचे रूपांतर करील.